प्रकरण सातव ईश्वरी सहाय्य ब। विचार जेवढा निष्कलंक असेल तेवढा तो नितळ होतो, सरळ होतो, त्यातील वक्रता निघून जाते। म्हणजे नेमकं काय होतं, त्याकरता आपल्या विचारावरील कलंक म्हणजे काय, त्याची वक्रता कशी येते हे जाणून घ्यायला हवं। लहान बालकाची दृष्टी बघा, त्याला कधीच काहीच वेडवाकडं दिसत नाही। त्याला घ्यायला आई आली तरी ते हसणार, पळवून न्यायला चोर आला तरी ते हसणार। दुष्टता किंवा लबाडी ही त्याच्या मनातच नसते। प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने दुसऱ्याचं मन हा जणू आरसा असतो की ज्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसत असते। दुष्ट माणूस आपली कृती आपल्या भावापासून किंवा आईपासूनही लपवून ठेवतो, कारण स्वतःच्या दृष्टीने आपला दुष्टपणाचा हेतू सफल न होऊ देणारे ते दुष्टच आहेत असं त्याला वाटत असतं। फक्त त्याच्या दुष्टकृतीत सहभागी होणारे तेवढेच त्याचे मित्र असतात, कारण ते दुष्ट आहेत हे त्याला माहीत असतं आणि त्यांच्या बाबतीत तो अंतर्मनातून सावध असतो। अशी सावधानता अथवा लपवण्याची वृत्ती बालकाच्या ठिकाणी नसते, त्यामुळे तेच प्रतिबिंब त्याला आईत अथवा चोरातही दिसते। हाच निर्मळपणा की ज्यात कलंक असत नाही। दुष्टपणा व्यक्तिविशिष्ट स्वार्थातून निर्माण होतो आणि तो स्वार्थ साधून घेण्याकरता मनुष्य लबाडी करतो, खोटे बोलतो, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, सतत आपलीच तेवढी भरभराट व्हावी असं वाटत राहणे, आपल्या मोठेपणाच्या आड येणाऱ्या व्यक्ती काट्यासारख्या सलणे, जीवनातली सुखं एकट्यानेच भोगावीत अशी इच्छा बाळगणे, इतरांसाठी त्याग करण्याची भावना शून्य असणे इत्यादी इत्यादी हे सर्व माणसाच्या विचारावर पडलेले डाग असतात, कलंक असतात। अशा वैचारिक कलंकातून विचारांची वक्रता निर्माण होते। दुष्टता आणि लबाडी त्याचे ठिकाणी भय निर्माण करते। कर नाही तर त्याला डर कशाची म्हणतात ना। कृती जर निष्कलंक विचारावर आधारित असेल तर तो बालकासारखाच निर्मळ म्हणजेच निर्भय असतो। कल्पना करा, एखादी व्यक्ती रस्त्याने जाताना अकस्मात समोरून येताना दिसली, त्या व्यक्तीविषयी जर पापात्मक आचरण घडलं असेल अथवा घडायचे असेल तर मनुष्य त्याला नक्कीच चुकवण्याचा प्रयत्न करेल। त्यातूनही भेटलाच तर आतून सरळपणा असणार नाही, कारण मनात पाप आहे। मनातील पाप हेच विचारात वक्रता घडवून आणते। ते नसलं तर खोटेपणा नाही, भय नाही, उलट वागणुकीत अंतर्बाह्य सरळपणा असतो। त्यावेळी आपल्याच मनात तणाव नसतात आणि परिणामत चिंता नसतात, आपण निश्चिंत होतो। याचा सुखद परिणाम इतका होतो की देह दुःख जरी आलं तरी मनुष्य निर्भय असतो, निश्चिंत असतो। यातूनच त्याची लोकांची असलेली वागणूक बदलते, आचार बदलतो। मानवी विचार आणि आचार आधी विचारपूर्वक निष्कलंक करीत जावे लागतात। ती प्रक्रिया एकदा सुरू झाली की त्याला आपोआपच अनाकलनीय अशी कुठून तरी मदत मिळत राहते। जणू काही कुणीतरी खूप सुखावत असतो, हसत असतो, आपलं कौतुक करत असतो आणि उभारी देत असतो, दिसत मात्र नाही, तरी त्याचं कार्य मात्र जोमाने संवेदित असतो। त्या अदृश्य शक्तीविषयी आतून नकळत प्रेम दाटून येतं। दोघातही परस्पर भावाविष्कार होऊ लागतो आणि या सर्व प्रक्रियेतून आपली वाणी सुधारते। वाटू लागतं की असेच बोल बोलावे की ज्यामुळे माझा अंतरात्मा सुखावेल। तोच जर सर्व व्यक्तीतून आहे तर प्रत्येकाशी बोलताना जणू अमृताचेच कल्लोळ असेच शब्द मुखावाटे सहजच बाहेर पडतील। विचार, आचार आणि उच्चार यातच मानवी जीवनातील सर्व व्यवहारांचे सार भरलेले आहे। तेच सुखद आणि प्रेमळ होणं यात ईश्वरी कृपेचा महिमा साठवलेला आहे। हेच ईश्वरीय जीवन होय आणि त्याकरता सर्वश्रेष्ठ सहाय्य मिळत असेल तर ते परममंगल भगवंताचंच नव्हे काय। सोहम हंसहा।